नमस्कार. आपण आचार्य आद्य शंकराचार्य यांचं भजगोविंदम स्तोत्र त्याच्यावरती क्रमशः विचार करतो आहे. स्तोत्र छोटा आहे, 31 श्लोक आहेत. मागच्या वेळेला त्याचं फक्त 2च झाले, सुरुवात झाली होती. 1300 वर्षापूर्वी आजपासून त्यांनी हे रचलेलं आहे. 1300 वर्षापूर्वीचं जरी असलं तरी आज जर सामाजिक परिस्थिती बघितली तर त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे तंतोतंत तशीच आहे, काही बदल नाही. या 8व्या शतकामध्ये त्यांनी लिहावं आणि आज आम्ही म्हणू आजही असंच आहे हो, याचा अर्थ 1300 वर्ष होऊन गेली माणूस बदलला नाही. माणूस आहे तसाच राहिला, किंबहुना त्याची अधोगती झाली असं म्हणायला पाहिजे. सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आचार्य माणूस कसा आहे हे सांगतात, म्हणजे कसं नसावं हे सांगतात, आणि मग पुढल्या श्लोकांमध्ये आचार्य हे बदलण्याकरता माणसाने प्रयत्न काय करावेत, कसं करावं हे सांगतात. आणि हे सांगत असताना अक्षरशः आचार्य रट्टे मारतात, टपली मारतात, हे फार सौम्य झालं. रट्टे मारतात, अरे तू असं समजत नाही तुला. दुसऱ्या श्लोकामध्ये आचार्य वित्तेषणीबद्दल बोललेले आहेत. 3 एषणा आहेत, लोकेषणा, वित्तेषणा, दारेषणा. आता तिसऱ्या श्लोकामध्ये आचार्य दारेषणीबद्दल बोलणार आहेत. तिसरा श्लोक आहे, नारी स्तनभर नाभी देशम दृष्ट्वा मागा मोहावेशम एतन मांस वसादि विकारम मनसी विचंतय वारंवारम. स्वच्छ म्हणतात हे मूढमते. पहिल्या श्लोकात त्याने तो शब्द वापरला, हे मूढमते. हल्ली आपण तो मूढ म्हणजे मूर्ख, पण मूढ त्या काळातला किंवा त्या वाङ्मयातला शब्द आहे. मूढ मूढ कोणाला म्हणायचं तर जो मोहग्रस्त होतो त्याला म्हणायचं मूढ. पुन्हा आणखीन बारकाव्यामध्ये जाऊ, मोह म्हणजे काय, मोह कशाला म्हणायचं, तर माणसाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते, त्या इच्छेचं रूपांतर, ती इच्छा प्रबळ झाली की त्याला म्हणायचं काम किंवा त्याला म्हणायचं त्या वस्तूबद्दलचं प्रेम. त्या प्रेमामध्ये किंवा त्या अतीव इच्छेमध्ये ज्यावेळेला अहंकार मिसळला जातो त्यावेळेला तो मोह, म्हणजे पाहिजेच, येन केन प्रकारेण मला मिळालंच पाहिजे, तो झाला मोह. तो मोहग्रस्त झालेला तो मूढ. म्हणून आचार्याने शब्द वापरले मूढ मते. हे मूढबुद्धी माणसं, मोह मोहाने तुझी बुद्धी ही भरलेली आहे अशा माणसं काय म्हणतात, तू स्त्रियांचं सौंदर्य पाहून मोहवश होऊ नकोस, तर काय कर, हे सर्व जे आहेत हे शरीराचे विकार आहेत. इच्छा वेगळी आणि मोह वेगळा. मोह याचा अर्थ येन केन प्रकारेण मला मिळालंच पाहिजे, म्हणजे तो अहंकार, अहंकार आला मला मिळालं पाहिजे. आणि मग शेवटल्या चरणात ते म्हणतात मनसी विचंतय वारंवारम, तू वारंवार सतत मनामध्ये याचा विचार कर, विचार कर. का विचार कर, याच्यामुळे तुझी अधोगती होणार. आपण म्हणाल आमची झाली, तुम्हाला काय हो, माझं मी बघून घेईन, तर ज्यावेळेला मनुष्य म्हणतो माझं मी बघून घेईन, त्याच्यामध्ये सुद्धा अहंकार आला, म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्या माणसाला असं म्हणत तुम्ही कोण सांगणार, याच्यामध्ये स्त्रियांची निंदा केलेली नाही हे सांगत असताना आचार्यांना हे सुचवायचं की हे मनुष्य तू विषय वासनेच्या आहारी जाऊ नकोस. आता ही जी दुसरी आहे दारेषण, त्याच्याबद्दल आचार्य याच्यामध्ये बोलत आहे, म्हणजे माणसाने काही करायचंच नाही का, सगळं सोडूनच द्यायचं का, नाही तर नीतिनियमांच्या चौकटीत राहून. मागच्या वेळेला बोललो तर पुन्हा बोलतो, धर्माच्या चौकटीत राहून. मग प्रश्न येतो धर्म कशाला म्हणायचं, धर्म कशाला म्हणायचं, त्यामुळे धर्म म्हणजे आम्हाला माहीत आहे हिंदू धर्म, धर्म म्हणलं म्हणजे मग यहुदी धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, तर धर्म कशाला म्हणायचं, तर धर्म याचा अर्थ त्या समाजाची नीतिनियमांची विशिष्ट पद्धतीची अशी एक चौकट, म्हणजे हे विशिष्ट नीतिनियम पाळणारा समाज त्याला काहीतरी नाव दिलं म्हणून त्यांना म्हणलं हिंदू धर्म, बरोबर. मग धर्माच्या चौकटीत राहून म्हणजे नीतीनं, न्यायानं, सदाचारानं अशा पद्धतीने कुठलंही कर्म करायला आचार्य काय भगवंत देखील कुठेही आडकाठी आणत नाहीत, किंबहुना भगवद्गीतेमध्ये तेच म्हणलं आहे की तू अन्यायाने मिळू नको. 16 अध्यायामध्ये म्हणलेलं आहे अन्यायाने मिळवू नकोस, न्यायाने मिळवायला काहीच हरकत नाही. याचं कारण काय, तुझ्यावरती जर सगळ्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे, पालनपोषणाची जबाबदारी आहे, याचा अर्थ तुला कष्ट करून काही गोष्टी या मिळवाव्या लागणारच, मिळव ना, पण त्या नीतिनियमांच्या चौकटीत राहून मिळव, दुसऱ्याचं ओरबाडून घेऊ नकोस. या ठिकाणी आचार्य नीतिनियमांची चौकट आणि त्या चौकटीत राहून आचरण, मनसी विचंतय वारंवारं, की तू वारंवार याचा विचार कर, तू काय करतो आहेस, हे अन्यायाचं आहे, हे नीतिनियमांना सोडून आहे. आणि भगवद्गीतेमध्ये 7 अध्यायामध्ये श्लोक आहे 11 दुसऱ्या चरणामध्ये भगवंत हे सांगतात, धर्माविरुद्ध भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ, धर्म अविरुद्ध भूतेषु कामः अस्मि. तुम्हीच आहे रे, जे धर्माला धरून, जे धर्माच्या चौकटीत, नीतिनियमांच्या चौकटीत राहून ज्या तुमच्या इच्छा आहेत भगवंत म्हणतो त्या इच्छा मीच आहेत. कामी आहे अगदी कुटुंब सोडा, बाकीचे लोक सोडा, तिथं स्वतःचा देह तरी जगवायचा आहे ना, त्याच्याकरता तरी कष्ट करायला पाहिजेत ना. म्हणजे दुपारी 12 वाजल्यानंतर कुणीही मनुष्य असलं तरी त्याला भूक लागणारच ना, त्याच्याकरता तरतूद करावी लागणारच ना. मग त्यावेळची वेळ भागवण्याकरता नीतिनियमांच्या चौकटीत राहून तुझ्या इच्छा असणं भगवंत म्हणतात काय गैर नाही, की मन भगवंत म्हणतात मीच आहे, मीच आहे. आणि सुरुवातीला जे सांगितलं दारेषणेबद्दल, माणसाचं शरीर कसं आहे, तरुणपणी ठीक आहे, पण दिवसेंदिवस हे क्षीण होत जातं. मी शब्द वापरतो शरीर क्षीण होत जातं, मन नाही ना. म्हणजे आपण वर्तमानपत्रामध्ये ज्या गोष्टी वाचतो ते मन आहे, म्हणजे आम्हाला ट्रेनिंग कोणाला द्यायचं आहे, शरीराला नाही द्यायचं आहे. आम्हाला शिकवायचं आहे आमच्या मनाला. म्हणून आचार्याचा शब्द काय, मनसी विचंतय. मनसी मनाला सांगताय, याचा अर्थ इंग्रजी शब्द आहे माइंड कल्चर. मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, मनाचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे. हे कशाने होईल, हे कशाने होईल? तर पहिली गोष्ट, लहानपणी कुटुंबामध्ये त्याच्यावर जे संस्कार होतात त्या संस्कारांनी मनाची बैठक तयार होते. आपण म्हणाल की मग घरामध्ये कोण असणार, आई वडील. हल्लीच्या काळामध्ये आई वडीलच, आजी आजोबा घरामध्ये असणं क्वचित, आई वडील. मग संस्कार कशाला म्हणायचे? आपण काय म्हणताना म्हणतो, या घरातले संस्कार चांगले आहेत, या घरातले संस्कार चांगले नाहीत. म्हणजे काय, किंवा चांगले किंवा वाईट हे संस्कार होतात म्हणजे नेमकं काय होतं? ते मुळापाशी जाऊया. तर संस्कार याचा अर्थ, ते मूल ज्या वेळेला लहान आहे, साधारण कळत्या वयाचं आहे, त्या वयामध्ये त्याच्या आईवडिलांचं त्या मुलासमोरचं जे आचरण आहे, बोलणं आहे, याला म्हणायचं संस्कार. मूल शिकत असतं, कोणाकडनं शिकणार? आईकडनं शिकणार, वडिलांकडनं शिकणार, घरामध्ये शिकणार, आईवडिलांकडनं शिकणार ना. मग आईवडील दुसऱ्याबद्दल बोलताना कसं बोलतात, दुसरे आल्यानंतर कसं वागतात, दुसऱ्यांच्याबरोबर त्यांचं आचरण कसं असतं, मुलगा शिकतो हे असंच बोलायचं असतं, हे असंच वागायचं असतं, याला म्हणायचं संस्कार. पण आचार्य जेव्हा म्हणतात मनसी विचंतय वारंवार, याचा अर्थ हे देखील बदलता येतं, स्वभावाला औषध असतं. आपण स्वभावाला औषध नाही, स्वभावाला औषध असतं. ते औषध घ्यायचं का नाही हे त्या व्यक्तीनं ठरवायचं आहे. औषध तयार आहे पण त्या व्यक्तीनं घ्यायला तर पाहिजे ना. आणि ते औषध कसं आहे, कडू आहे. ते कडू आहे, ते गोड नाही आहे. त्याच्यामध्ये कष्ट आहेत, त्याच्यामध्ये प्रयत्न आहेत. हे जर जमलं तर स्वभाव बदलू शकतो. मनसी विचंतय वारंवार. आणि अशा पद्धतीने हे का सांगितलं आचार्यांनी, की जर मनुष्य बदलला, कुटुंब बदलेल. प्रत्येक मनुष्य बदलला, प्रत्येक कुटुंब बदललं तर समाज बदलेल, आणि समाज बदलला तर राष्ट्र बदलेल. म्हणजे सुरुवात करायची व्यष्टीपासून, आणि व्यष्टीपासून समष्टीपर्यंत जायचं आहे, आणि समष्टीमधून राष्ट्रापर्यंत जायचं आहे. सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासूनच करायची आहे. आमचं कसं असतं, दुसऱ्यांना बदलावं, मी चांगलाच आहे, मला काय झालं, अहंकार आहे. माणूस स्वतःबद्दल म्हणजे कसं असतं, मनुष्य दुसऱ्याचा न्यायाधीश असतो आणि स्वतःचा वकील असतो. उलटं पाहिजे, मनुष्य स्वतःचा न्यायाधीश पाहिजे आणि दुसऱ्याचा वकील पाहिजे. असं ज्यावेळेला असेल त्यावेळेला बदल होईल. मग हा जो विचार आहे, हा विचार कसा करायचा, मनसी विचंतय वारंवार. अरे तू विचार कर रे, विचार तरी कर. हा विचार कसा करायचा, त्या विचाराची दिशा काय असली पाहिजे. आचार्य लगेच पुढच्या श्लोकात सांग, नुसतं बदल असं सांगून सोडत नाहीत. आम्ही विचारू, ठीक आहे माझी तयारी आहे, काय करू सांगा. लगेच पुढच्या श्लोकावर सांगतात, उदाहरण देऊन, नलिनी दलगत जलम जलमती तरलम यत्वत जीवत मतिशय चपलम विद्धि व्याघ्र विमान ग्रस्तम लोकम शोत लोकम शोक हतंच समस्त. कमळाच्या पानाचं उदाहरण दिलं आहे. कमळाचं पान असं पाण्यावरती असतं, त्याच्यावरती एक थेंब पाण्याचा पडतो. सकाळ होते, सूर्योदय होतो, सूर्याचे किरण त्या पानावरती आणि स्वाभाविकपणे त्या थेंबावर पडतात. काय दिसतं आपल्याला? मोत्यासारखं दिसतं. आहे पाणी पण मोत्यासारखं दिसतं, म्हणजे जणू काही मोतीच आहे असं वाटतं. आणखीन सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर तो पाण्याचा थेंब अतिशय लोभस वाणा दिसतो, छान दिसतं. पण आणखीन थोडा सूर्य वर आला, वाऱ्याची झुळूक येते, पाण्यावर तरंग उठतात, पाण्याच्या तरंगामुळे ते पान हलतं आणि तो थेंब घरंगळून परत पाण्यामध्ये जाऊन मिसळून जातो. म्हणून नलिनी दलगत जलम अतितरलम क्षणभंगूर. तसं माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे. आपण म्हणाल काही काय सांगतो आम्ही, ऐकतो म्हणून काही सांगाल का? कुठलं क्षणभंगूर? माझं वय 60 आहे, 65 आहे, 70, 75, 80 इतकी वर्ष आहेच की मी. हे आपलं गणित झालं, ते आपलं गणित झालं. पण भगवंताच्या गणिताप्रमाणे किंवा भगवंत राहू दे बाजूला, आपण म्हणतो युग, सत्ययुग आलं, त्रेता आलं, द्वापार आलं, आता कलियुग आलं आणि इतकी लाख वर्ष. मग त्या हिशोबाने आपलं जीवन हे त्या कमळाच्या पाण्या इतकं क्षणभंगूर नाही का? आहे ना. मी आचार्यानं सांगायचं आहे की ज्याप्रमाणे कमळाच्या पाण्यावरती तो थेंब पडला आणि तो मोहक वाटला, तसं आमचं जीवन आम्हाला हे मोहक आहे असं वाटतं, असं दिसतं. पण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, आम्ही फसतो. कारण जगामध्ये आम्ही आहोतच ना. म्हणून आम्ही तत्त्वज्ञान निर्माण काय करतो? आलं ना याच्यामध्ये घ्या उपभोगून. विचार करायचा की आपल्याला भगवंतानी मनुष्य जन्मामध्ये पाठवलं आहे, त्या अर्थी त्याच्या पाठीमागे भगवंतांचा काहीतरी हेतू असला पाहिजे. नाहीतर आम्हाला कोल्या कुत्र्या मांजरा जन्माला का नाही घातलं? माणसाच्या जन्माला पाठवलं आहे याचा अर्थ आता तरी सुधारशील का नाही, आता तरी बदलशील का नाही. अरे तुला बुद्धी दिली आहे, तुला निर्णय क्षमता दिली आहे, तुला विवेक शक्ती दिली आहे, एवढं सगळं देऊन तुला पाठवलं आहे, काय मिळालं नाही आम्हाला? एवढं वैभव आमच्यापाशी, बौद्धिक वैभव आमच्यापाशी असताना आम्ही जर खतेऱ्यात लोळणार असू तर मनुष्यांचा उपयोग काय? भगवंत म्हणत असेल चुकलं माझं, चुकलं माझं. 16 अध्यायामध्ये भगवंत तेच सांगतात, मुढा जन्मनी जन्मनी, पुढचे सगळे जन्म हीन योनीमध्ये घालतो. संधी दिली आहे त्याचं सोनं कराल का नाही? संधीचं सोनं कराल का नाही? आपलं अस्तित्व हे अस्थिर आहे. दुसरा एक प्रश्न विचारतो. आपण म्हणा मी 60, 65, 70, 75, 80 वर्षाचा आहे. प्रश्न विचारला तुम्हाला, तुमचं आयुष्य किती आहे? माहीत नाही, माहीत नाही. म्हणजे माझा शेवटचा श्वास केव्हा हे मला माहीत नाही. मग जितके श्वास मिळाले, जितके दिवस मिळाले, जितके महिने वर्ष मिळाले, त्याचं सोनं नको का करायला? बदलायला नको का? बदलायला पाहिजे ना. म्हणजे मनुष्य जन्म हा दुर्मिळ आहे. आपण 84 लक्ष येऊन खरोखर आहेत बरं लोक काय 84 लक्ष कुठे असतील का? हो आहेत, आहेत ना. आम्हाला मोजता येत नाही ही आमची खोट आहे, आहेत ना? ओ कितीतरी जीवाणू आहेत, कितीतरी विषाणू आहेत, कितीतरी प्राणी आहेत, कितीतरी पक्षी आहेत, कितीतरी जलचर आहेत. त्याच्या तुलनेमध्ये माणसांची पृथ्वीच्या पाठीवरची संख्या ही तोकडी आहे. याचा विचार झाला पाहिजे. मग तिथे जाण्यापेक्षा हे चांगलं आहे ना, छान आहे की. म्हणजे हे जे दुर्मिळ आहे, हे जे शरीर दुर्लभ आहे, त्याच्यामध्ये मन आहे, त्याच्यामध्ये बुद्धी आहे, त्याच्यामध्ये विचार क्षमता आहे, त्याच्यामध्ये निर्णय क्षमता आहे, एवढं सगळं देऊन भगवंताने आम्हाला पाठवलं आहे. नको को विचार करायला. आणि मग तिसऱ्या चरणामध्ये भगवंत शब्दावर विद्धी, जाणून घे, जाणून घे. काय काय जाणून? व्याधी अभिमानग्रस्तम. माझ्या तुझ्या शरीराला, तुझ्या मनाला, तुझ्या बुद्धीला अनेक व्याधी जडलेल्या आहेत. समजून घे व्याधी आहे ते, समजून घे. आम्हाला समजतच नाही. मग माझं काय चुकलं? व्याधी आहे. अरे चुकलं आहे ना. आम्हाला सवय काय आहे? माझं जर काही चुकलं ना, आम्ही स्वतःचे वकील. माझं कसं चुकलं? नाही, त्याच्यामुळे चुकलं. म्हणजे खापर फोडायला डोकं शोधलं त्याच्यामुळे. कबूल कर ना, माझं चुकलं मान्य. माणूस स्वतःची चूक कबूल करीत नाही, मान्य करीत नाही, स्वतःला पटली तरी देखील बोलत नाही. चुकलं नाही, चुकलं. आणि जेव्हा आम्ही चूक कबूल करतो, त्याच वेळेला आणि केवळ त्याच वेळेला सुधारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. चूक कबूलच केली नाही तर सुधारण्याचा प्रश्नच येत नाही. तुला व्याधी आहे. आणि हल्लीचं वैद्यकशास्त्र सांगतं की शरीराला ज्या व्याधी असतात, या शरीरातल्या व्याधींपैकी 90% व्याधी या मनावर अवलंबून असतात, मनावर अवलंबून असतात. जरा वाऱ्याची झुळूक आली ना, फार थंडी आहे. हे कोणी सांगितलं? हे मनाने सांगितलं. मी जर म्हणलं ना की बरं वाटतं बरं का, वाऱ्याची झुळूक आली, संपलं. म्हणजे शरीराला जे वाटतं हे किंवा व्याधी होतात, शरीराला जे होतं ते 90% मानसिक असतं. म्हणजे मनामुळे त्या व्याधी येतात, बुद्धीमुळे व्याधी येतात. आपण बोलताना कसं बोलतो बरं का? समजा पोट दुखत आहे. का बरं पोट दुखत आहे? मन चिंती ते वैरी न चिंती म्हण. आपल्याकडे पोट दुखत आहे, काय वेगळी भानगड तर नसेल ना? ओ नाही हो, नाही आहे. तुम्ही म्हणा, तुम्ही मनाला सांगा की नाही हो, हे किरकोळ होईल बरं होतं. आम्ही धरून बसतो अमकं नसेल ना, ते ट्यूमर तर नसेल ना, डॉक्टरकडे जायला पाहिजे की असं जर होतं आहे बघ, डॉक्टर बसले जाईल, आपण MRI करूया. आणि मग तो चिठ्ठी लिहून देतो. ती चिठ्ठी जर तुम्ही वाचली, ती चिठ्ठीवरती काय लिहिलेलं असतं? टू रूल आउट द पॉसिबिलिटी ऑफ अ ट्यूमर. म्हणजे डॉक्टरला कळलेलं आहे ट्यूमर नाही आहे, पण तो काय म्हणतो? टू रूल आउट द पॉसिबिलिटी ऑफ अ ट्यूमर. म्हणजे ट्यूमर नाही आहे, तुम्हाला लिहून दे. मन म्हणून म्हणलंय विद्धी व्याधी अभिमानग्रस्तम. आणि मग त्याचा परिणाम काय होतो? लोकम शोकहतम च समस्तम. आणि मग आम्ही त्याला खतपाणी घालतो मनाने. आणि खतपाणी घातल्यानंतर काय होतं? त्रास कुणाला होतो? मलाच होतो, त्रास मलाच होतो. म्हणून माणसाने करायला काय पाहिजे? की माणसाने आचार्य प्रत्येकाने हे सांगतात की तुम्ही अंतर्मुख व्हा, आम्ही बहिर्मुख आहोत हे मान्यच केलेलं पाहिजे. अंतर्मुख व्हा. पण अंतर्मुखून विचार करा, परत माझी काही चूक आहे का, माझं काही चुकलं का, किंवा बोट दुखत असेल तर मी काही वावगं खाल्लं आहे का। प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, तब्येत वेगळी असते, एखाद्याला एक गोष्ट पचते म्हणजे दुसऱ्याला पचते असं नाही, पण आम्ही काय म्हणतो त्याला काय होतं, तुम्हाला त्रास। उदाहरणार्थ डायबिटीस आहे, साखर नाही, त्याला काय होतं, ठीक आहे, अभिमानग्रस्तम नको ना। म्हणजे तुम्ही अंतर्मुखून स्वतः विचार नाही ना, नाही विचार करायचा, म्हणजे मी करता नाही, म्हणून मी केलं, तू कुठलं केलं, बुद्धी त्याने दिली, शारीरिक क्षमता त्याने दिली, प्रेरणा त्याने दिली। 11व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, अर्जुना तू जरी सर्वश्रेष्ठ धनुर्धर असलास तरी तू निमित्त मात्र आहेस। तसं प्रत्येक कर्म करताना, चांगलं कर्म करताना मी निमित्त मात्र आहे हे व्हावंही त्याची इच्छा आहे, असं करायला लागलं ना, मग कर्तृत्वाचा भावही येत नाही आणि भोक्तृत्व लांबच राहतं। त्यांनी सांगितलं त्याची इच्छा आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे चाललं। आम्ही काय म्हणतो, आम्ही तरी काय करणार हो, त्याची इच्छा आहे, अरे का तू प्रयत्न कर की, आम्ही प्रयत्न करीत नाही, तू प्रयत्न कर, झालं त्याची इच्छा, नाही झालं माझं काहीतरी चुकलं। आम्ही काय म्हणतो, देवा काय रे हे केलंस, देवाने काही केलं नाही, देवाने काही केलेलं नाही आहे, बदल तो मानसिक बदल व्हायला पाहिजे, तो या ठिकाणी बदल व्हायला पाहिजे, अभिमानग्रस्तम सुटलं पाहिजे। पण परिणाम काय होतो, शोक। म्हणून भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं आहे, या श्लोकाचा सारांश, उद्धरे दात्मनात्मानम, उद्धरे आत्मना आत्मानम, तू स्वतःच स्वतःचा उद्धार करायचा आहे, दुसरं कोणीही येणार नाही। आम्ही शॉर्टकट काढतो, काय करायचं, गुरुजींना बोलवायचं, संकल्प सोडून माझ्याकरता जप तुम्ही करा, जप ते करताय, संकल्प तुमच्या नावाने सोडलाय, तुम्हाला त्याचं कणभर पुण्य मिळेल, बाकी त्याला मिळणार आहे, त्यांनी केलं आहे, तुम्ही करा ना, अडचण काय। आम्ही सांगतो का, सबब फार बिझी आहे, आवड असेल तर सवड मिळते, आम्हाला आवडच नाही आहे, म्हणून भगवंत म्हणणार अभिमानग्रस्तम सोड, आणि तुला स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे। किंवा 18व्या अध्यायामध्ये 66व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणणार, शेवटला श्लोक आहे त्यांच्या उपदेशाचा, शेवटला श्लोक आहे, त्याच्यानंतर महात्म्य आहे, काय म्हणतात भगवंत, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी माशचा, एवढंच फक्त कर, मला शरण ये, सोपं आहे आपण देवळात जाऊ, हात जोडावेत, आणि 11 वेळा 11 वेळा डोळे उघडून, मी शरण आहे रे बाबा, मी शरण आहे रे बाबा, काही उपयोग नाही। तर शरण या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे, भगवंत म्हणतात की मला शरण ये म्हणजे काय, पण शरण म्हणजे शरण म्हणजे काय, आम्ही सगळे शिकलो आहे बरं का, शरण या शब्दाचा आपण सर्वजण अर्थ शिकलेलो आहे, शाळेमध्ये असताना इतिहास शिकतात। 2 राजांमध्ये युद्ध झालं, एक राजा हरला, तो जिंकलेल्या राजाला म्हणला मी शरण आहे, म्हणजे काय, मी शरण आहे याचा अर्थ आजपासून तुझे सगळे नियम आणि कायदे कानून मला मान्य। भगवंत म्हणतात मला शरण ये, याचा अर्थ तुझे जे नियम आहेत ना ते सगळे मला मान्य आहे, आणि त्याप्रमाणे मी आता आचरण करणार। नियम कुठले, 2व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ते 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकापर्यंत जे जे भगवंताने सांगितलं ते भगवंतांचे नियम, त्याप्रमाणे आचरण कर. पण आचरण केल्यानंतर भगवंत तिथे म्हणताय, काय म्हणतात तिथे, असं जर केलंस तर अहंत्वा सर्व पापेभ्य मोक्ष इच्छामि, तुझ्या सगळ्या पापातलं मी तुला मोकळा करतो. भगवंताने वचन दिलंय, आम्ही कम नशिबी, आम्ही ते करत नाही. भगवंत म्हणतो एवढं तरी कर की रे. आणि मग हे समजून घेतल्यानंतर माणूस माणूस म्हणतो विचार प्रवृत्त झाला. तर विचार प्रवृत्त व्हावं माणसाने याच्याकरता आचार्य पुढच्या श्लोकामध्ये जीवनामधलं एक अतिशय कटू सत्य सांगतंय. कटू आहे पण सत्य आहे, अतिशय परखडलेलं आहे बरं का. यावत वित्तोपार्जन सक्त तावन निज परिवारो रक्त पश्चात जीवती जर्जर देहे वार्तांकोपी न पृच्छती गेहे. सत्य सांगितलं, जीवनामध्ये अतिशय कटू आणि सत्य आहे हे मूढमते समजून घे. काय आहे मनुष्य जीवनातलं वास्तव समजून घे. माणसामध्ये महत्त्वाकांक्षा असते की असायला पाहिजे, असायला पाहिजे. महत्त्वाकांक्षा असू नये असं आचार्यही सांगत नाही आणि भगवद्गीतेमध्ये भगवंतही सांगत नाही. महत्त्वाकांक्षा असायला पाहिजे आणि त्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे नीतिनियमांच्या चौकटीत राहून सत्याची कास धरून न्यायपूर्ण पूर्व आचरणाने ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची. नीतिनियमांच्या चौकटीत राहून सत्याचं आचरण करून न्यायमार्गाने महत्त्वाकांक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. केलं पटलं मला, प्रयत्न केला आणि काय केलं, यावत वित्तोपार्जन सक्त. पैसा मिळू नका, मिळवा. पैसा मिळवला, पैसा यायला लागला. पैसा यायला लागला परिणाम काय झाला, नातेवाईक हा माझा, आम्ही तुमचेच, तुमच्याजवळचे, अगदी नजीकचे, सारखे जायला लागले, बोलवायला लागले, तर आमच्या घरी या, चहा प्यायला या, किती जुना आपला संबंध, या आमच्या घरी. गेले. याचा अर्थ माणसं जवळ यायला लागली. जसा गुळाचा खडा असला पडलेला, आपल्या सगळ्यांना अनुभव आहे, मुंग्या जमा होतात, गुळाच्या खड्यालाच मुंग्या जमा होतात, साबणाच्या बोडीला मुंग्या नाही होत कधी, बरोबर आहे. म्हणून म्हणलंय यावत वित्तोपार्जन सक्त तावन निज परिवार आरक्त. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, धनसंग्रह आहे, तोपर्यंत लोक तुमच्याकडे आकृष्ट होणार. आणि मग ह्या माणसाला अहंकार वाटायला, ओ किती माणसं मला विचारतात, आरक्त किती माणसं विचारायला विचारतात, माझा परिवार केवढा मोठा आहे, हे सगळे माझेच, हे सगळे माझेच. पण ते येतात कशा करता, प्रसंगी आपल्याला काही मदत लागली तर हक्काचं ठिकाण असावं म्हणून म्हणूया. पण मग छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये हा मदतही करायला लागतो आणि मदत केल्यानंतर त्याची वेळ भागली, उसने द्या, दिले, परत केव्हा देऊ तर परत करतो. आणि मग याच्यामध्ये अहंकार काय, मी दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो, मी सगळ्यांना मदत करतो. आणि मग परिणामतः याचा अहंकार सुरुवातीला अभिमान असतो आणि मग अहंकार वाढायला लागला. पण हे किती काळ चालणार? रतन टाटा रतन टाटांसारखा माणूस एखादाच की वयाच्या 82-83 वर्षी देखील तितक्याच उमेदीने काम करतो आहे एखादाच? बाकीचे मंडळी मान्य करायला पाहिजे की निसर्ग नियमाप्रमाणे, सृष्टी नियमाप्रमाणे, प्रकृती नियमाप्रमाणे शरीर हे क्षीण क्षीण होत जाणारच आहे. आणि मग तरुण वयामध्ये, उमेदीच्या वयामध्ये, अगदी प्रौढ वयामध्ये देखील जितक्या जिद्दीने, जितक्या उमेदीनं हा काम करत होता, तितक्या जिद्दीनं, तितक्या उमेदीनं काम करता येईल का? नाही येणार. म्हणजे कधीतरी शरीराची शक्ती क्षीण होत जाणार आहे. क्षीण होत गेले याचा अर्थ काय झालं? त्याचे अर्थार्जन करत होता, शब्द वापरला त्यांनी, वित्तोपार्जन कमी कमी होणारच आहे, कमी कमी होणारच आहे. आणि आपण जर समाजामध्ये पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की धनवान माणसाची मुलं ही सहसा व्यसनाधीनच असतात. ही व्यक्ती जितक्या जिद्दीनं, जितक्या उमेदीनं कष्ट करतोय, त्याच्या 10% जिद्दीनं देखील ती त्याची मुलं काम नाही करत. का? बॉर्न विथ गोल्डन स्पून इन माउथ, लहानपणामध्ये सगळंच मिळत आहे, हे असंच आहे. त्यामुळे काही कष्ट करावेत त्याला वाटतच नाही. परिणाम काय होतो? परिणाम काय होतो की जी मंडळी जवळजवळ आली होती ती काहीतरी कारण, काहीतरी सबब सांगून लांब जायला लागतात. ते सांगितलं, पश्चा जीवती जर्जर देहे वार्तांकहा अपि न पृच्छती गेहे. ही परिवारातली माणसं जी जवळजवळ आहेत ना, एवढा मोठा माझा परिवार आहे, एवढी माणसं मला विचारतात एक का, याच्यापासून आता लाभाची काही शक्यता दिसत नाही आहे. किंवा पूर्वी जेवढं होतं त्यांच्या शब्दाला वजन होतं, त्यांना प्रतिष्ठा होती, त्यांना सन्मान होता, तर कमी झालं आणि मंडळी मग सोडून जातात. वर्तमानपत्रात वाचतो आपण, वार्तांको ओपिन पृच्छती गेहे गेहे, घरातले सुद्धा विचारित नाही, बाहेरचे तर सोडत, घरातले विचारित नाही. आणि काय म्हणतात, आता गप बसा. बरोबर आहे ना? म्हणजे जीवनातलं अतिशय कटु सत्य आचार्याने सांगितलं, हे असंच असतं. माणसा सावध हो, काय कर, भज गोविंद. अरे त्याचं कुठेतरी स्मरण कर ना. आणि आत्तापर्यंत प्रवासामध्ये लाथ मारून तिथं पाणी काढेन असं होतं ना, मीच देव आहे, मी म्हणतो तसं होतं, माझ्या शब्दाला वजन आहे. आता वार्तांकोपी न पृच्छती गे, घरातले सुद्धा विचारित नाहीत. आणि मग परिणाम काय होतो? पहिल्यांदा माणूस मनाने खचतो. पण अगोदर श्लोकात सांगितलंय, मनाने खचला की सगळ्या व्याधी सुरू होतात. एकमेकात असं अवलंबून आहे ते. आचार्य हिते सोडत नाहीत, बरं का? आचार्य हिते सोडत नाहीत, कटु सत्य सांगतात. सगळ्यांना आपला अनुभव आहे. कटु सत्य काय आहे? यावत पवनो निवसती देहे, यावत पवनो, पवन अर्थ कळला आपल्याला, निवसती देहे तावत पृच्छती कुशलं गेहे. गतवती वायव देहा पाये, भार्या बिभ्यति तस्मिन काय. बघा बर, यावत पवनो निवसती देहे, देहामध्ये जोपर्यंत वायूची आवक जावक चालू आहे, म्हणजे श्वासोश्वास चालू आहे, तावत पृच्छती कुशलं गेहे. तोपर्यंत घरातली माणसंसुद्धा भूक लागली का, पाणी देऊ का, तहान लागली का, चहा करू का, तिच्या तावत पृच्छती कुशलांगी आहे. अगदी बाहेरची माणसंसुद्धा कुणी आपले परिचित भेटले काय कसं काय ठीक आहे ना विचारतात काय काय कसं काय ठीक आहे ना असं कोणी विचारतात कसे आहात प्रश्न काय ठीक आहे ना म्हणजे उत्तर अपेक्षितच आहे ठीक आहे. तावत कुशलम पृच्छती गेहे, गेहे म्हणजे घर, म्हणजे आपला जो परिवार आहे घरातला असेल समाजामधला असेल ती मंडळी तोपर्यंतच तुम्हाला विचारतात. आणि कटु सत्य गतवती वायव देहापाये, देहामध्ये जी वायूची आवक जावक चाललेली आहे ती थांबली म्हणजे शरीर मृत झालं. जाणीवपूर्वक शब्द वापरलं, माणूस मेला असं मी म्हणत नाही आहे. शरीर मृत पावलं की आपला अनुभव काय आहे, जोपर्यंत अगदी आजारी आहे ऑक्सिजन लावला आहे तोपर्यंत त्या व्यक्तीच्या नावानी चौकशी होते. त्या हॉस्पिटलमध्ये देखील भेटायला आले तरी देखील ती कोण व्यक्ती एक्स वाय झेड असेल, अमुक अमुक राव की अमुक अमुक बाई की अमुक अमुक राव कशा आहेत, अमुक अमुक बाई कशा आहेत, डॉक्टर काय म्हणतात. आणि ज्या क्षणी गतवती वायव देहापाये त्याच्यानंतर काय म्हणतात, मग बॉडी किती वेळ ठेवणार, त्या व्यक्तीचं नाव उच्चारित नाहीत बरोबर. 1300 वर्षापूर्वी आचार्यांनी सांगितलं आहे बरं का, 1300 वर्षापूर्वी आजच्या आयानं ते आचार्यांनी तेव्हा सांगितलं आहे. आणि पुढे म्हणले भार्या बिभ्यती तस्मिन खाये, एखादे ग्रस्त गेले तर त्याची पत्नी देखील त्या शरीराला स्पर्श करायला घाबरते. पती असेल किंवा पत्नी असेल, दुरून 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 का, गतवती वायव देहापाये. किती कटु सत्य सांगितलं, 1300 वर्षापूर्वी आजही तेच आहे. किंवा त्यावेळेला आलेली मंडळी एकमेकांना, मग आता बॉडी केव्हा न्यायची, आजारी होते तोपर्यंत कुणी काय विचारलं नाही बरं का, तोपर्यंत कसे आहे, औषध व्यवस्थित वेळेवर घेत आहेत ना, ट्रीटमेंट व्यवस्थित चालली आहे ना. ज्या क्षणी कळलं त्या क्षणी आता केव्हा न्यायचं बरोबर आहे ना, इतकं कटु सत्य आहे. आणि म्हणून मग याचा अर्थ काय घ्यायचा, यातला बोध काय घ्यायचा, ही वस्तुस्थिती झाली कटु सत्य झालं, बोध काय घ्यायचा, बोध एवढाच याच्यातनं की माणसानी देहासक्ती सोडली पाहिजे. शरीराचे चोचले कमी कमी करत करत बंद केले पाहिजे. आपण नाही हो, आम्ही आमच्या शरीराचे चोचले काय असे पुरवता. जेवायला बसल्यानंतर माझ्या आवडीचा पदार्थ जर पानामध्ये नसेल किंवा माझ्या नावडता पदार्थ पानामध्ये असेल काय होतं, चोचलेच ना ते, ती देहासक्तीच झाली ना. हे मला आवडत नाही हे मी माझ्या पानाला लावूनसुद्धा घेत नाही, चोचलेच झाले ना हे, देहासक्तीच झाली नाही. यांना बोध असा घ्यायचा आहे की देहासक्ती नको. पण मनुष्य स्वभाव असा आहे की मनुष्य स्वभावाला आसक्तीविना राहताच येत नाही बरोबर आहे ना, आसक्तीशिवाय राहताच येत नाही. मला हा रंग आवडतो हा रंग आवडत नाही, या विशेष या रंगाचा कपडा मला विशेष आवडतो, हे आसक्ती झाली ना, अगदी कपड्याच्या बाबतीत आसक्तीच झाली ना, बाकीच्या आसक्ती लांब राहिल्या. मग यांना बोध काय घ्यायचा की जर माणसाच्या स्वभावामध्ये आसक्ती आहेच, तर मग ती आसक्ती सुटत नाही आहे, आसक्ती धरायचीच, तिथे भगवंतांची धरा ना, भगवंतांची आसक्ती का नको, हे कसं काय जमायचं बघ, हे कसं काय जमवायचं, साधी गोष्ट आहे. मनाला तसं वळण लावावं, जसं लावावं तसं वळण लागतं. मग प्रत्येक कर्म करताना प्रत्येक क्षणभर मनाला असं विचारा की मी हे आता जे करतो आहे ते भगवंतांना आवडेल का, म्हणजे भगवंतांप्रती आसक्ती झाली का नाही, आणि मग आपल्याला उत्तर मिळतं हो किंवा नाही. हे कोण उत्तर देतं? आपण म्हणतो आतला आवाज सांगतो, बरोबर आहे ना? आम्हाला काही सुचलं नाही काय म्हणतो, आतला आवाज सांगतो. आतला म्हणजे कोणाचा, कोण बोलतं, कोण सांगतं? तो जो वास करतो ना अंतर्यामी, तो सांगतो. म्हणजे प्रत्यक्ष भगवंत सांगतात. विचार करून बघा ना की हे मी काम करतोय भगवंतांना आवडेल का नाही, आवडेल, करायचं, नाही आवडेल, नाही करायचं, हे भगवंताप्रती आसक्ती झाली स्वच्छ. आणि मग असं जर करत गेलात तर याचा अर्थ भगवंतांना आवडणारी कामं होत गेली, न आवडणारी कामं आम्ही थांबवत गेलो, याचा अर्थ भगवंतांप्रती आसक्ती वाढली. अशा पद्धतीने आसक्ती वाढवता येते, सोपं आहे. म्हणतो नाही ना, म्हणतो अहो करून बघा ना, आम्ही करतच नाही, आणि लगेच निर्णय देऊन टाकतो नाही जाऊ, करून बघा. आणि करून बघायला लागलं ना की मग त्या करण्यामधली सुद्धा आसक्ती वाढत जा, इतकं सोपं आहे. आणि आता भगवंत आणखीन एक गोष्ट सांगत आहे की मनुष्य जीवन कसं आहे, मनुष्य जीवन कसं आहे. आपण म्हणायला हो आम्हाला माहिती आहे, आणि या जीवनामध्ये नको असलेल्या गोष्टी आल्या कशा, सहज आता आठवलं म्हणून सांगतो की मागे कधीतरी बोललो आहे मी की ममत्व, मी माझं, आणि मी माझं जे आहे ना ते एकटं कधी येत नाही, नुसतं मी माझं असं कधीच नसतं, मी माझं त्याच्याबरोबर तू तुझं हे असतंच असतंच. हे माझं आहे म्हणजे तुझं नाही, ओघाने आलं ना. हे मला मिळावं म्हणजे तुला मिळू नये, ओघाने आलंच ना. हे मला आवडतं तुला आवडता कामा नये, ओघाने आलंच ना. मग हे मी माझं हे जन्मतः येतं का, जन्मतः येतं का? येत नाही, येत नाही. जन्मतः ते जे बालक असतं, मूल असतं लहान तानं, त्याच्यामध्ये अहंकार नसतो. मग केव्हा येतो? आम्ही शिकवतो, आम्ही शिकवतो, आम्ही आईवडील शिकवतो, हो आईवडील शिकवतो, पण हे शिकवतो हे आईवडिलांना कळतच नाही. साधं व्यवहारातलं उदाहरण, हौसेनं चूक नाही कौतुकानं आपण त्या लहान बाळाला खेळण्याकरता काही खेळणी आणून देतो आपल्या ऐपतीप्रमाणे, काही महागाई असतं किमतीने जास्त असतं आणून देतो, ते मूल खुश होतं. कधीतरी ते आणल्यानंतर 2-5-7 दिवसांनी शेजारच्या बाई म्हणतात मी दळण टाकायला चालले आहे, मुलाला जरा 1-15 मिनटं तुमच्याकडे सोडते बरं का. सांगितलं आपण त्या मुलाला काय सांगतो, तुझी खेळणी आवरून ठेव, तो येईल आणि मोडेल, मग तुला खेळायला काय. याच्यामध्ये आपण मुलाला काय शिकवलं, हे तुझं आहे त्याचं नाही आहे. आणि मग त्या मुलालाही कळलं हे माझं आहे हे त्याचं नाही आहे. मी अप्रत्यक्षरित्या मी माझं तू तुझं आम्ही शिकवलं ना. तुझा ड्रेस इस्त्री करून शाळेत जाताना तुला दिला आहे, त्याचे मळके असतात, त्याच्यासारखे तुझे मळतील बरं का, नीट घाल, नीट खेळ. काय केलं आम्ही, सहज सांगितलं त्याच्यामध्ये तुझं चांगलं आहे त्याचं चांगलं नाही आहे. आम्ही शिकवलं ना, मी माझं म्हणजे ममत्व कोणी शिकवलं, आम्ही शिकवलं. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही आसक्त झालो, त्याच्यामध्ये आम्ही आसक्त झालो. म्हणजे लहान मुलांचं उदाहरण काय दिलं आहे, पहिला चरण तोच आहे. पहिला चरण आहे बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणी सक्त, वृद्धास्तावत चिंतासक्त, परमे ब्रह्मणी कोपी न सक्त. लहानपणापासून वृद्ध व्यक्तीपर्यंत जीवन आसक्तीमध्ये कसं गेलं हे आचार्य सांगतात. बाला तावत क्रीडा सक्त, लहान मुलं खेळामध्ये खेळण्यांमध्ये आसक्त असतात, आसक्त असतात. मला आता एक सांगा, हल्ली किती घरामध्ये दिवे लागणीला शुभं करोती म्हटलं जातं, किती घरामध्ये दिवे लागणीला शुभं करोती म्हटलं जातं, किती घरांमध्ये दिवे लागणीला देवापुढे दिवा लावला जातो. नाही, हे संस्कार आहेत, हेच संस्कार आहेत. म्हणजे 7 च्या 8 घरात सिनेमा होता, मला वाटतं काहीतरी असं आहे. आता 7 ला बाहेर, बरोबर आहे ना. म्हणजे आमची आसक्ती कुठं आहे, वेगळ्या ठिकाणी आहे. बाला तावत क्रीडा सक्त, म्हणजे लहान मुलाला अभ्यासाला बस म्हणून धरून आणून बसवावं लागतं. त्याला कळत नाही, त्याला कळत नाही का, खेळण्यामध्ये त्याची आसक्ती का बरं, का बरं असं, याचा विचार कधी केला, आसक्ती त्याची खेळण्यामध्ये आहे का? काही जबाबदारीच नाही ना, खेळण्यामध्ये काय जबाबदारी आहे, अभ्यास म्हणून किती जबाबदारी आली. कविता पाठ करायला पाहिजे, हल्ली म्हणे कविता पाठांतर नसतं, मला माहीत नाही, आमच्या लहानपणी काहीच्या काही पाठांतर असायचं. पाठांतर असायचं का, तर दॅट इज माइंड कल्चर, माइंड कल्चर. आणि माइंड कल्चर कशाकरता पाठांतर का, तर त्याच्यामुळे तुमची स्मरणशक्ती तीव्र होते, तीव्र होते. म्हणजे स्मरणशक्ती काय असं, बदाम खाऊन होत नाही. हल्ली जाहिराती असतात, बदाम खाल्ले की म्हणे स्मरणशक्ती चांगली होते, म्हणून मी म्हणे शब्द वापरला आहे, मला अनुभव नाही. ते पाठांतर का करायचं, तर त्याच्यामुळे तुमची स्मरणशक्ती तेज होते, सतेज होते. बाला तावत क्रीडा सकता, प्रकृती नियमाप्रमाणे, निसर्ग नियमाप्रमाणे तो बालाचा तरुण झाला किंवा तरुणी झाली, तेव्हा काय झालं, तरुण हा तावत तरुणी आसक्त, निसर्ग नियम. तरुण तरुणी एकमेकामध्ये आसक्त होतात, आसक्त होतात. म्हणजे माझंच मी नाही तर कुणी नाही. आणि मग ते वर्तमानपत्रात वाचतो, कोयता घेऊन मागे लागला वगैरे वगैरे. आसक्ती आहे. कशामुळे झालं हे सगळं, आम्ही संस्कारामध्ये कमी पडतो. 1300 वर्षापूर्वी आचार्यांनी लिहिलं आहे बरं का, आजचं नाही आहे. तरुण तावत तरुणी आसक्त, ठीक आहे ना. मग जबाबदाऱ्या आल्या, प्रौढत्व आलं, प्रौढत्वही संपलं, आणि काय झालं, वृद्ध तावत चिंतासक्त, वृद्धपणी चिंताच चिंता. पण हे चिंता का, बघा बरं का, थोडासा विचार करा. बहुसंख्य मंडळी आपण त्या गटातले आहोत म्हणून बोलतो, बोलताना भूतकाळाचं वर्तमानकाळाशी तुलना आहे. भूतकाळाची वर्तमान काळाशी तुलना. प्रत्येक 60 वरच्या वयाच्या मनुष्याने विचार करावा हे असं असतं का नाही. असतं, आमच्या वेळेला असं नव्हतं. कॉमन आमच्या वेळेला असं नव्हतं. आमच्या वेळेला वेगळं म्हणजे भूतकाळाची वर्तमान काळाशी तुलना, आणि मग म्हणायचं सारखं हे बदलत आहे, आणि ही तुलना करता करता भविष्यामध्ये काय होणार, अरे बाप भविष्य कसं असेल, आणि मुख्य म्हणजे माझं कसं होईल. आणि माझं कसं होईल ही चिंता का, तर भूतकाळामध्ये असं होतं, आत्ता असं आहे, मग आता भविष्यामध्ये काय होणार, बरोबर आहे ना. म्हणून कधीही एक सल्ला म्हणा, मानायचा का मानायचं नाही तुम्ही ठरवा, तरुण मंडळींशी बोलताना कधीही आमच्या वेळेला असं होतं हे बोलायचं नाही. नाही बोल, कारण त्याच्यामध्ये त्यांना स्वारस्य नाही, त्याच्यामध्ये रस नाही. आणि मग होतं काय, तुम्ही जर सतत असं बोलायला लागलात तर ती मंडळी तुम्हाला टाळायला लागतात. नको गप्प बसा. आणि चिंता आणि चिता याच्यामध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. एका अनुस्वाराचा फरक आहे. काय आहे? चिता देहाला एकदाच जाळते, चिंता देहाला आयुष्यभर जाळते. एका अनुस्वाराचा फरक. आणि माणूस चिंता करतो आणि एखाद दिवशी आज मला कशाचीच चिंता का वाटत नाही आहे या विचाराने चिंताग्रस्त होतो. मी आता मला या वेळेस मी चिंता असायलाच पाहिजे हो, चिंता नाही म्हणजे काय, मी माझ्यामध्ये काही बिघाड झाला आहे का, नका चिंता. बरं, चिंता केली, चिंता करून प्रश्न सुटतात का? नाही सुटत. चिंता करून भविष्य बदलता येतं का? नाही. तर जुना शब्द आहे, होश माणास सामोरे जाणे. होश माणास म्हणजे जे आहे त्याला सामोरं जा, म्हणजे वर्तमानात राहा, वर्तमानात राहा आणि वर्तमानाशी जुळवून घ्या, हेच आचार्यांना सांगायचं. 1300 वर्षापूर्वी बोललेत, आत्ताही तेच आहे. म्हणजे बालपणी काय झालं, आसक्ती, तरुणपणी आसक्ती, आणि वृद्धापकाळी देखील चिंतेची आसक्ती, चिंतेची आसक्ती. म्हणून आता म्हणलं ना, आज कशाची चिंता वाटत नाही म्हणून मला चिंता वाटू लागते, माझं काही बिघडलं आहे का, म्हणजे चिंतेची देखील आसक्ती, म्हणजे चिंता आहे ना. नाही मग आज ठीक आहे, बरोबर चालते, गाडी बरोबर चालली आहे, नको. आणि म्हणून आचार्य शेवटी एक प्रश्न विचारतात, एवढं सगळं आयुष्य झालं, इथपर्यंत झालं, परमे ब्रह्मणी कोपी न सकता, मला तो मिळायला पाहिजे, तो भेटायला पाहिजे, त्याच्याजवळ जायला पाहिजे, याची आसक्ती कोणालाच नाही. ते महत्त्वाची गोष्ट सांगतो बरं का. प्रश्न विचारतो की दोन व्यक्तींमध्ये मैत्री होते ही का होते, मैत्री शब्द वापरतो जाणीवर का होते, की या दोन व्यक्तींची झाली पण याची त्याची नाही झाली, मैत्री केव्हा होते, किंवा आपलेपण केव्हा वाटतं, जेव्हा दोघांच्या मध्ये काहीतरी समान असतं तेव्हाच मैत्री होते, असमान असेल तर मैत्री होत नाही. आता मला भगवंतांशी मैत्री करायची, सामान्य गोष्ट काय आहे की मला भगवंत आवडतात, मला देव आवडतो, सामान्य बरोबर ना. असं जर कोणाला विचारलं तुला देव आवडतो का, नास्तिक असेल तर कोणाला मला नाही आवडत, पण जे आस्तिक आहे त्या प्रत्येकाला प्रश्न विचारला तर आपल्याला उलट म्हणे हा काय प्रश्न झाला का, ते आवडतो म्हणजे मला देव आवडतो. आता दुसरा प्रश्न, देवाला मी आवडतो का, देवाला मी आवडतो का? आपण म्हणलं हा अवघड प्रश्न आहे. मग देवाला मी केव्हा आवडेन? तर देवामध्ये, भगवंतामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी साम्य आल्याखेरीज भगवंतांना मी का आवडावा? किंबहुना एक वाक्य आहे गीतेमध्ये, दोन वेळा आलं आहे, ये यथा मान प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम्. जो माझ्याशी जसा आहे ना त्याच्याशी मी तसा, त्याच्याशी मी तसा. मग भगवंतांना जर मी आवडावा असं वाटत असेल तर काहीतरी भगवंतांसारखं माझ्यामध्ये यायला पाहिजे का नाही, याच्याकरता आचार्य सांगतात की अरे तू भगवंताच्या बद्दल आसक्ती तरी बाळग रे. म्हणजे तू जेव्हा भगवंतामध्ये आसक्ती बाळगशील, तुझी जर आसक्ती भगवंतांप्रती 100% असेल तर भगवंतांच्यामध्ये तुझ्याबद्दलची आसक्ती 10% तरी येईल का नाही. आमच्यामध्ये भगवंताच्याबद्दल आसक्ती नाहीच आहे. आम्हाला भगवंताने आमची कामं करून द्यावी, माझं मनोरथ पूर्ण करावं, इतपतच आहे. भगवंतानं हे नाही चालणार, हे नाही चालणार की वन वे ट्रॅफिक नाही चालणार. आमचा वन वे ट्रॅफिक आहे, टू वे ट्रॅफिक व्हायला जर पाहिजे असेल तर काहीतरी त्यांच्यासारखं करा. 100% आसक्ती असेल, 10% तरी भगवंताच्या वाटणार असणार. ये यथा माम प्रपद्यंते तां सदैव भजाम्यहम्. तुमची आसक्ती 100% असेल, भगवंतांना माझ्याबद्दल आसक्ती वाटणारच. करून बघा, होईल. आणि पुढच्या श्लोकामध्ये आता हे करायचं जर असेल, आसक्ती जर भगवंताबद्दल वाटायची असेल तर काय करायचं, आसक्ती आहे म्हणजे आम्ही करायचं नेमकं काय, ते पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत आचार्य सांगतात. पुढच्या वेळेला 18 ऑगस्टला या ठिकाणी अल्पविराम घेतो. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पय.